नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपान युग्म परिशदेन वांटो घेतले. चारधाम यात्रेखातीर उत्तराखंडाचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी जिल्हो न्याय दंडाधिकाऱ्या वांगडा बसका घेवन नियाळ घेतलो. केंद्रीय शेती शेतकार कल्याण आणि ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल देशांतल्या सुमार 731 कृषी विज्ञान केंद्रा वांगडा व्हर्च्युअल बसका घेतली. दोन्ही राष्ट्रांमधल्या वेपार मुक्त करारा खातीर वाटाघाटी करपा खातीर केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल लंडनात ब्रिटनाचे वेवसाय आणि वेपार राज्य सचिव जॉनथन रॉनल्ड्स हांची भेट घेतली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपमात युग्म परिषदेन वांटो घेतले. संस्कृत भाषेन युग्म शब्दाचो अर्थ संगम असो आसा. सरकारी शिक्षणीक मळार उद्देगधंदे आनी नवनिर्माण करपी फुडाऱ्यांक एकठांय हाडपी ही पयली रणनीती परिषद आसा. वाधवानी फाउंडेशन आनी सरकारी संस्थांच्या संयुक्त गुंतवणुकींनी सुमार 1400 कोटी रुपयांच्या सहकार्याच्या प्रकल्पांत चालना दिल्ल्या देशाच्या नवनिर्माण प्रवासांत योगदान हे परिषदेन वरवीं दितले. चारधाम यात्रेखातीर उत्तराखंडाचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्या वांगडा बसका घेवन नियाळ घेतलो. ही यात्रा फाल्यां सावन सुरू जाता. पुष्कर सिंग धामी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान अशें म्हणलां की 2 मे दिसा सावन भाविकांक केदारनाथ धामाचेर बाबा केदार हांचे दर्शन घेवंक मेळटले. चारधाम यात्रेखातीर काल सावन नोंदणी सुरू जाल्या. ज्येष्ठ नागरीक विदेश पर्यटक आणि हेरांक सोपे तरेन नोंदणी करपाक मेळची हे खातीर प्रशासनान उपाय घेतल्यात. हे यात्रेक भाविकांची गर्दी जाता ते फाटभुंयेर मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी सुरक्षा वाडोवपाचो आदेश दिला. केंद्रीय शेती शेतकार कल्याण आणि ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल देशांतल्या सुमार 731 कृषी विज्ञान केंद्रा वांगडा व्हर्च्युअल बसका घेतली. शेती मळाच्या उदरगती खातीर काम करपाचेर तांणी भर दिलो. ह्या मळार खूब वाव आसा अशें तांणी म्हणलें. 45% लोकसंख्या शेती मळा वांगडा जुडिल्ली आसा आनी देशाचो 18% GDP शेती मळांतल्यान येता अशें मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी मुखार सांगलें. शेती मळाचेर उदरगत सादपा खातीर आनीक परिणामकारक रितीन काम करपाची गरज तांणी उक्तायली. शेतकारांची तांक वाडोवपा खातीर प्रशिक्षणाचेरय भर दिवपाचेर तांणी सांगलें. या माध्यमांतल्यान शेतकार स्वयंपूर्ण आनी सशक्त जातलो अशें मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलें. शेताक लागपी सारें आनी हेर गजालींचेर सगळ्यांनी लक्ष दिवचें आनी बरें पीक काडचें अशें तांणी सुचयलें. दोनूय राष्ट्रांमदल्या वेपार मुक्त करारा खातीर वाटाघाटी करपा खातीर केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल लंडनांत ब्रिटनाचे वेवसाय आनी वेपार राज्य सचीव जॉनथन रॉनल्ड्स हांची भेट घेतली. गुंतवणूक संबंध आणि द्विपक्षीय वेपार घटमूट करपाच्या हेतान 2 दीस चर्चा करपा खातीर मंत्री गोयल लंडनात पावले. भारत आणि ब्रिटन हांचे मदल्या मुक्त वेपार कराराचेर उलोवणी परतून सुरू करतात आणि दोन्ही देश ही कबलात मुखार व्हरपाक कटिबद्ध आसा असे विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हांणी सांगले. पोप फ्रांसिसांचो उत्तराधिकारी वेचून काढपाची गुप्त परिषद फुडल्या महिन्याच्या 7 तारखे सावन सुरू जातली असे व्हॅटिकनान जाहीर केला. 21 एप्रिलाक पोप फ्रांसीस संवसाराक अंतरिल्ल्यान उपरांत संक्रमणाचे वेवस्थापन करपी कॉंग्रिगेशन फॉर कार्डिनल्साच्या अधिवेशनान हो निर्णय घेतला. परंपरेप्रमाण काल पर्यटकांक बंद केल्ल्या सिस्टीन चॅपलांत मतदान जातलें. संवसारांतल्या 225 कार्डिनलांतले फकत 80 वर्सां सकयल्ल्या 135 कार्डिनल हे वेंचणुकेंत वांटो घेवपाक पात्र आसात. उद्देगीक उत्पादन निर्देशकान IIP भारताची उद्देगीक उत्पादन वाढ मार्चान 3% वाढली जाल्यार फेब्रुवारीन सुधारित वाढ दर 2.60% आशिल्ली. IIPच्या 3 मुखेल घटकांमदीं वीज निर्मितीन 6.3% वाढ जाली. उत्पादनांत 3% वाढ जाली जाल्यार खण वेवसायांत फाटल्या म्हयन्याच्या तुळेंत मार्चान 4% वाढ जाल्या. आंध्र प्रदेशांतल्यान जावपी राज्यसभेचे पोटवेंचणुके खातीर भाजपान पाक वेंकट सत्यनारायणांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केला. काल भाजपा केंद्रीय वेंचणूक समितीन उमेदवारांचे नाव निमणे थारायल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावर बी ऐकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ह 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आवाहनांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
परतून एक फावटी उकार. राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशनातल्या MSME म्हणजे सूक्ष्म ल्हान आणि मध्यम उद्योगा खातीर आयज नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय नवी दिल्लीच्या अटल अक्षय ऊर्जा भवनात कार्यशाळा घडून हाडटले. या कार्यशाळेन शाश्वत हायड्रोजन अर्थव्यवस्थेक आकार दिवपाक MSME ची महत्वाची भूमिका असतली. या उदरगतशील क्षेत्रात नवनिर्माण आणि वाढी खातीर MSME महत्वाचे असतात. घटक आणि उपकरणा विकसित करपा खातीर तंत्रगिन्यान सहकार्य ग्रीन हायड्रोजन पुरवण साखळीतल्यान संद जैवद्रव्य मार्ग वापरून विकेंद्रीय हायड्रोजन उत्पादन आणि मूल साखळीन गुंतवणूक उत्प्रेरक करपाची रणनितीचो आस्पाव जाता. अमेरिकेकडेन वेपार कबलात करपा पयली देशामधल्या भारत आसपाचो शक्यताय आसा अशें अमेरिकेचे खजिना सचीव स्कॉट बेसेंट हांणी सांगला. भारतांतले तुळेन वेपारी वातावरण आणि मर्यादित बिगर दरवाड आडमळी ही प्रगतीची मुखेल कारणां आसात अशें बेसेंट हांणी सांगला. संवसारीक वेपारी तणाव वाढत असताना अमेरिकेन ह्या महिन्याच्या सुरवेक व्यापक शुल्क लागू केल्ल्यान ही घोषणा झाल्या. फाटल्या सप्तकांत भारताचे भेटी वेळार अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन वेपारी प्रस्नांचेर चर्चा केली आनी दोनी वटांनी वाटाघाटी खातीर रस्तो नकासो स्थापन केला अशी पुष्टी केली. आता फुडलें पावल उखलप बीजिंगाचेर आसा अशें बेसेंट हांणी चीन विशीं टिप्पणी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी देशांतराचेर लक्ष केंद्रीत केल्ले नवे कार्यकारी आदेश जारी केल्यात. तातूंत ट्रक चालकां सारकिल्ल्या वेवसायीक चलोवप्यां खातीर इंग्लीश भाशेंतल्यान प्रवीणताय नेमांची अंमलबजावणी घटमूट करपाचो हेतू आसा. ह्या गरजेचेर दुर्लक्ष जाल्ल्यान भौशीक सुरक्षेचो धोको निर्माण जाला अशें राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी म्हणला. शेनवारा दक्षिण इराणी प्रांतांतल्या होर्मोझगान प्रांतांतल्या शहीद राजाई बंदरांत जाल्ल्या वट स्फोटाक लागून आनी उपरांत जाल्ल्या उज्याक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 70 मेरेन पावला आनी 1200 परस चड लोक जखमी जाल्यात अशी माहिती इराणी अधिकृत खबरां एजन्सींतल्यान दिल्या. प्रांतीय राज्यपाल मोहम्मद अशौरी ताजियानी हांणी सांगलां की उजो पुरायपणान आळाबंद हाडला आनी सोडवणूक आनी आदाराची कामां अजूनय चालू आसात. हाचे आदी इराणचे आंतरराष्ट्रीय मंत्री एकसंदर मोमेनी हांणी प्रांतीय राजधानी बंदर अब्बासांत जाल्ल्या घातक स्फोटा फाटलें एक कारण म्हणून वळखून घेतलां. सरकारी IRIB टीव्ही कडेन दिल्ली मुलाखतींत तांणी ही गजाल सांगली आनी घडणुकेचें कारण थारावपा खातीर चालू आशिल्ल्या चवकशे विशीं विस्तारान सांगलां. सर्वोच्च फुडारी आयातल्ला अली खामेनी हांणी हे घडणुकेची चवकशी करपाचो आदेश दिला. पंजाबान एंट्री ड्रोन प्रणालीची चाचणी पुराय जाल्या आनी भारत पाक शिमेचेर थोड्याच वेळान स्थापणूक सुरू जातली. स्थापन जाल्ल्या ड्रोनावरवी शिमेभायर घुवळी वखदां शस्त्रां आनी स्फोटक पदार्थांची तस्करी तपासप सोपें जातलें. काउंटर ड्रोन प्रणालीचे कायदेशीर चवकशी कांय शिमेवेल्यान गांवांनी जालें. तरण तारण आनी अमृतसर जिल्ल्यान चडांत चड ड्रोन घुसखोरी आनी घुवळी वखदां आनी शस्त्र जप्त जातात. हे यंत्रणेक लागून पंजाब पुलीस मुखेली गौरव यादव हांणी सांगलां की घर मंत्रालय आनी शिमेचे सुरक्षा दळ हांच्या समन्वयान हें जातलें. ऑपरेशन कागराचेर राष्ट्रीय पावण्यार भासाभास जावंक जाय अशें तेलंगणाचे मुखेलमंत्री रेवंत रेड्डी हांणी सांगलां. कागरा विशीं काँग्रेस पक्षान निमाणो निर्णय घेतले उपरांत सरकारी धोरण जाहीर करतले अशें तांणी सांगलें. भारतीय हवामान खात्यान आयज नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आसाम ओडिशा आनी मेघालयांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 5 दिसांत ईशान्य भारत गडगड वीज आनी वादळी वाऱ्यासयत हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच हवामान खात्यान हरियाणा चंदीगड दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेश अस्तंत राजस्थान जम्मू काश्मीर लदाख गिलगीत बाल्दिस्तान मुझफ्फराबाद हांगा आयज एकसुरा सुवातींनी उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती येवपाची शक्यताय आसा अशें सांगलां. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपान युग्म परिषदेन वांटो घेतले. चारधाम यात्रे खातीर उत्तराखंडाचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी जिल्लो न्याय दंडाधिकाऱ्या वांगडा बसका घेवन नियाळ घेतलो. केंद्रीय शेती शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल देशांतल्या सुमार 731 कृशी विज्ञान केंद्रा वांगडा व्हर्च्युअल बसका घेतली. दोन्ही राष्ट्रांमधल्या वेपार मुक्त कराराखातीर वाटाघाटी करपाखातीर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी काल लंडनात ब्रिटनाचे वेवसाय आणि वेपार राज्य सचिव जॉनेथन रॉनॉल्ड्स हांची भेट घेतली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.